कंकं करोति वाचालम् अंगं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तु कारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवं स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरं प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदं उत्तुंगधिं वत्सलं सोहं बोधशुचित्वपूर्णसततं तूर्यत्वमासाधितं वंदे त्वां मकरंदनाथयतिनं रक्षस्वदीनांकितं ॐ। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सब
श्री राम। एक छोटा निवेदन है, MH12MR0747 या गाडीचे दिवे चालू आहेत, आपल्यापैकी कोणाची असली तर आपण ते बंद करून यावेत।
हरी हरी। देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्या ब्रह्मचर्यम अहिंसाच शारीरम तप उच्यते। देव म्हणजे देव, ज्यांना देव ही पदवी आहे, असे जे देवत्वाला जाऊन पोचलेले आहेत असे। द्विज म्हणजे एकदा जन्म झाल्यानंतर ज्ञानाच्या अंगाने ज्यांना परत जन्म झालेला आहे असे। गुरु मार्गदर्शन करणारे, उपदेश करणारे, जीवन जगण्यासाठी म्हणून सहाय्यभूत होणारे, जीवन उंचावण्यासाठी म्हणून प्रयत्न करणारे। प्राज्ञ म्हणजे सूक्ष्म शास्त्रामध्ये ज्यांची प्रज्ञा अत्यंत उत्तम रीतीने काम करते असे। विद्वान पूजनम, या सर्वांचं पूजन करणं। शौचम आर्जवम, अत्यंत शुचिरभूत असणं, शुचिरभूतता जीवनामध्ये सांभाळणं आणि मनाचा सरळपणा आणि वर्तणुकीतला सरळपणा राखणं। ब्रह्मचर्यम म्हणजे परमात्मा भावामध्येच किंवा ब्रह्मामध्येच आचरण करणं। अहिंसाच, तसंच वाचेनी कृतीनी सर्वांना सुख होईल असं वर्तन करणं, कोणालाही न दुखावणं। शारीरम तप उच्यते, या गुणांनी जे तप युक्त असतं म्हणजे एवं गुण विशिष्ट, अशा तपाला शारीर तप असं म्हणतात। आत्मशुद्धी किंवा आत्मविकास हा हेतू ठेवून प्राण इंद्रिय शरीर या सगळ्यांना झिजवणं ही खरं म्हणजे तपाची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे. स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा तया नाव तप. स्वरूपबोध प्राप्त व्हावा म्हणून तो निर्माण व्हावा म्हणून प्राणांची आटणी करणं, इंद्रियांची आटणी करणं आणि शरीराची आटणी करणं. तापवल्यावर जसा पदार्थ आटतो तशा प्रकारे प्राण, इंद्रिय आणि शरीर यांची तापून आटणी करणं, झिजवणं, आपल्या उद्देशासाठी म्हणून जे प्राप्त करायचं आहे त्या प्राप्तव्यासाठी म्हणून धडपड करणं, प्रयत्न करणं, याला खरं म्हणजे तप असं म्हणतात. तुम्हालाही आठवत असेल नसेल इतक्या आधी ही प्रवचनं थांबली, म्हणजे माझी अशी कल्पना किती 1.5 महिन्यांनी आपण इथं एकत्र आलेले आहोत. मधल्या काळात वेगवेगळ्या कारणांनी पण मुख्यतः माझ्या प्रकृतीच्या कारणांनी आणि मग उत्सवानंतर 10 दिवस परत एक सुट्टीची गेली, तशा प्रकारे आपलं केंद्रही बंद होतं. पण एकूण बरेच दिवस झाल्यामुळं मी तुम्हाला सांगतो की आपला हा 17वा अध्याय चाललेला आहे आणि 17व्या अध्यायातल्या 14व्या श्लोकाचा मी उच्चार केला. या श्लोकाची प्रस्तावना ज्ञानेश्वर महाराजांनी मागच्या श्लोकाचं निरूपण करताना केली आणि ती आपण पाहिलेली होती. आता गंगेचे एक पाणी परी नेले आनानी वाहणी, एक मळी एक आणि शुद्धत्व जैसे, तैसे तिही गुणी तप येथ जाहले आहे त्रिरूप. ते एक केले दे पाप उद्धरी एक. गंगेचंच पाणी पण निरनिराळ्या मार्गांनी ते जर नेलं तर एका मार्गानी अपवित्रता त्याला येते आणि एका मार्गानी गेलं तर ते अतिशय शुद्ध म्हणून स्वीकारलं जातं. तसं सत्व, रज आणि तम हे 3 मार्ग असल्यामुळं जीवन जगण्याचे, एक तपच जरी असलं तरी ते 3 रूपांनी युक्त आहे, एक सात्विक, एक राजस आणि एक तामस. त्यामुळे एका प्रकारच्या तपानी पुण्य निर्माण होतं आणि एका प्रकारच्या तपानी पाप निर्माण होतं. तरी त्याची तीही भेदी कैसे निपा म्हणोनी सुबुद्धी. तर मग हे सत्व, रज आणि तम या मार्गाने जात असताना त्यांच्यामध्ये भेद कसे निर्माण होतात, कोणत्या मार्गाने गेल्यावर पुण्य प्राप्त व्हावं, कोणत्या मार्गाने गेल्यावर पाप प्राप्त होतं, असं जर तू जाणू पाहत असशील, कैसेनी पा म्हणोनी सुबुद्धी जाणो पाहसी तरी आधी तपची जाण. तू हे मार्ग पाहण्याच्या आधी तप म्हणजे काय हे पाहणं गरजेचं आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आधी तप काय आहे हे कळू देत, मग ते 3 मार्गांनी कसं जातं ते कळू देत. आधी गंगेचं पाणी काय आहे ते कळू देत, मग 3 मार्गांनी गेल्यानंतर कुठं ती शुद्धता निर्माण होते, कुठं अशुद्धता निर्माण होते ते नंतर पाहू. येथे तप म्हणजे काही ते स्वरूप दाऊ पाही, म्हणून तप ज्या स्वरूपाने युक्त आहे ते प्रथम मी सांगतो. मग भेदिले तिही गुणिते पाठी बोलो. तरी तप जे का सम्यक तेही त्रिविध आईक. म्हणून तप हा जरी एक शब्द असला तरी ते तप देखील 3 प्रकारचं आहे. शारीर मानसिक शाब्दगा, शारीर तप, मानसिक तप आणि वाचिक तप शाब्द म्हणजे तप ते तीन प्रकारचं आहे. आणि त्या तीन प्रकारचं तप कळल्यानंतर मग सात्विक, राजस आणि तामस तपाबद्दल आपण बघू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता या तीही माझारी शारीर तव अवधारी तरी शंभू का श्रीहरी पढियंता होय. आता या तीन तपांमध्ये शारीर काय ते प्रथम ऐक, तरी शंभू का श्रीहरी पढियंता होय. शिव असो किंवा विष्णू असो, शैव असो किंवा विष्णू असो, या मार्गाने कोणीही जरी असला तरी देखील शारीर तपाच्या मार्गाने जावंच लागतं. हा एकूण विषय काय आहे ते मी तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी जी प्रस्तावना केली त्या प्रस्तावनेवरून सांगतो आहे. आपल्याला शारीर तप म्हणजे शरीराला कसं झिजवायचं, शरीर कसा देवकाजी झिजवायचं, मानसिक तप म्हणजे मन कशा रीतीने वापरायचं, कसं गुंतवायचं, आणि वाचिक तप, वाचा ही देखील लक्षणांनी घेतलेली आहे. वाचा जशी आहे तसे डोळे आहेत, डोळ्यांचं तप आहे, कान आहे, कानाचं तप आहे. पण वाचा हे प्रगटनाचं साधन आहे, त्यामुळे वाचिक किंवा शाब्द तप हे प्रथम पाहू आणि मग सात्विक, राजस आणि तामस म्हणजे सात्विक तप पाहत असताना सात्विक तप पण शारीर कसं, मानसिक कसं आणि वाचिक कसं. राजस तप असेल तरी ते शारीर कसं, मानसिक कसं आणि वाचिक कसं, आणि तामस तप असेल तरी ते शारीर कसं, मानसिक कसं आणि वाचिक कसं. म्हणून हा जो श्लोक आहे या श्लोकामध्ये शारीर तपाचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये वाङ्मय तप किंवा वाचिक तपाचं वर्णन केलं. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितंच यत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. शारीर तप झाल्यावर वाङ्मय तप सांगितलं, मनाला उद्वेग न देणारं असं वचन बोलता येणं हे वाङ्मय तपामध्ये मोडतं. मुलगा दमून भागून घरी आला, यांना एवढंच जमतं की हाडं टाकायला घरी येतो. हे जे बोलणं आहे, साधं जे बोलायचं आहे ते देखील धड बोलता न येणं, कोणालाही उद्वेग वाटणार नाही अशा प्रकारे बोलता येणं, अनुद्वेगकरम वाक्यम, कधीही कोणालाही उद्वेग निर्माण होईल असं बोलू नये, हे वाङ्मय तप आहे, वाचिक तप आहे. सुनेला सासूनी म्हणायचं की तुमच्या घरी मग हे एवढंच शिकवलं काय तुम्हाला, पुढचं काही सांगितलं नाही आईनी तुझ्या. जर लक्षात आलं सासूच्या की तिला एवढंच माहीत आहे तर पुढं आपण शिकवणं प्रेमानी, प्रेमाचे शब्द वापरून, हे सासूचं काम आहे. तिला उद्वेग निर्माण होईल असं बोलू नये, याचा व्यवहारात देखील उपयोग आहे, साधनेसाठी जसा उपयोग आहे. सत्यम प्रिय हितंचयत, ते सत्य असावं, प्रिय असावं आणि हितकर असावं जे बोललं जातं ते. स्वाध्यायाभ्यसनम चैव, स्वाध्याय म्हणजे शास्त्रांचा अभ्यास करणं, वेद उपनिषद ब्रह्मसूत्र गीता तसंच मुखाने नाम घेणं हा स्वाध्यायच आहे. स्तोत्र म्हणणं, म्हणून स्वाध्याय करणं आणि नामाधिकांचा अभ्यास करणं याला वाङ्मय तप असं म्हटलेलं आहे. मी आधी अर्थ सांगतोय केवळ. आणि मग मानस तप भगवंतांनी सांगितलं, मनप्रसाद सौम्यत्वम, म्हणजे मन हे प्रसन्न ठेवणं हे ज्याचं त्याचं काम आहे. मानस तपामध्ये ते येतं, परिस्थिती निरपेक्ष मन प्रसन्न ठेवण्याचा अभ्यास करणं. परिस्थिती वेगवेगळी असू शकते, कधी अतिशय गडबडीचा काळ असतो, धड विश्रांती नाही, धड शांतता नाही, धड आपल्या शरीराकडेही लक्ष द्यायला वेळ नाही, असा काळ कधी कधी येतो. सणासुदीच्या वेळेला घरात कार्य निघालं की, आणि कधी कधी असा काळ असतो की काय करायचं तेच कळत नाही. ओळीनी चार पाच दिवस सुट्टी आलेली आहे, ऑफिस नाही, एक प्रकारचं औदासीन्य येतं. कोणाला तरी म्हणतो, बायकोला म्हणतो की चला एक चार दिवस जाऊन येऊ, ती म्हणते की तुम्हाला सुट्टी आहे, आम्हाला कधी सुट्टी असते, आम्हाला आपलं तुम्हाला सुट्टी आहे तर घरातच बसू. घरीही दगदग करायची, बाहेरही जाऊन फिरत बसायचं, आता याला घरी काय करायचं आहे याची पंचाईत आहे. अगदी घरात दोनच माणसं आहेत, चारच माणसं आहेत, पटकन आवरलं, स्वयंपाक, उद्योग, आता विशेष काहीच राहिलं नाही. आता वाचायचं का झोपायचं का टीव्ही पाहायचा का शेजारी पाजारी गप्पा मारायला जायचं का उगीचच कुठेतरी जाऊन भाजी वगैरे मंडईत जाऊन यायचं काही सुचत नाही. परिस्थिती गडबडीची असू शकते, परिस्थिती अतिशय शांत असू शकते, पण दोन्ही परिस्थितीत त्रास होणारे लोक आहेत. काही गडबड नाही, अगदी सुस्त जीवन आहे त्याचाही त्रास होणारे लोक आहेत. काही हालचालच नाही आमच्या जीवनात असं त्यांना वाटतं, आणि कोणाला असं वाटतं की किती हालचाल, तर कोणाकोणाला नातेवाईक, मित्रमंडळी, अशा सगळ्या गोष्टींचा स्वतःवरच ताण पडतो आणि मन अप्रसन्न होतं. भगवंत असं म्हणतात की मन प्रसन्न ठेवणं, जी समोर परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये हे ज्यांनी त्यांनी करायचं आहे, कसं करायचं हे आपलं आपणच पाहायला पाहिजे. तसं मन प्रसन्न ठेवणं, मनप्रसाद सौम्यत्वम मौनम, एखाद्या मुनीप्रमाणे वृत्ती राखणं. मुनी कसा सर्व बाजूने आवरून वृत्ती राहतो, मौन हे मुनीचं मुख्य लक्षण सांगितलंय, पण सगळ्याच इंद्रियांना तो जो आवरून धरतो तो मुनी. आणि मौन राखलेलं असताना देखील मनप्रसाद कायम आहे असा. आत्मविनिग्रह, हा काहीही असलं तरी देखील आपल्या स्वतःला नेहमीच आवरून धरणारा. असं म्हणतात की एकांतात अथवा जिथं ओळखत नाही अशा परगावी गेल्यानंतर ती व्यक्ती खरी आहे, खरी कशी आहे हे समजून येतं. ती जेव्हा स्वैर सुटते कोणी ओळखत नाही अशा ठिकाणी, उदाहरणार्थ बीचवर गेलात तुम्ही, तिथं तुम्हाला कोणीच ओळखत नाहीये, आणि तेही परराज्यातल्या एखाद्या बीचवर गेलात, तेव्हा तुमचं वर्तन कसं आहे, तेव्हा तुम्ही स्वतःला किती स्वैर सोडता, यावर तुम्ही खरे कसे आहात हे कळतं. बीच हे एक केवळ पटकन सुचलं सांगावं असं वाटलं म्हणून सांगतोय, हे कोणाला संबोधन नाही, पण एकांतात आणि जिथे कोणी ओळखत नाही अशा ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी हा अमुक अमुक आहे असं असेसमेंट करणारा कोणीच नसेल, त्यावेळेला आपण आपल्या स्वतःला ढिलं सोडण्याची शक्यता असते. त्यावेळेला देखील मनोनिग्रह करणारा आत्मविनिग्रहाचा अर्थ आणि सौम्यता जीवनामध्ये राखणारा, कठोर कधीच नाही असा, कठोर भाषा नाही, कठोर विचार नाहीत, मन कठोरपणाने काम करत नाही. भावसंशुद्धी इत्येतत, आणि आपल्या ठिकाणी जो भाव असतो त्या भावाची अधिकाधिक शुद्धी, संशुद्धी याचा अर्थ. जर आपल्यापाशी करुणा हा भाव असेल तर ही करुणा कशाकरता आहे हे खूप महत्वाचं असतं. मला एक भगिनी भेटल्या, त्या त्यांच्या रडण्याला सुमारच नव्हता. माझे वडील असे असे होते असं म्हणताना रडायला लागायच्या, माझी आई कशी व्रतवैकल्य करायची म्हणता म्हणता रडायला लागायच्या, आमचं घर केवढं होतं, किती माणसं होती असं आनंदाने सांगता सांगता कंठ दाटून यायचा, रडायला लागायच्या. करुणा आहे, अंतकरण द्रवता आहे, पण कशाकरता द्रवता आहे? काही मंडळींना नुसतं राम असं म्हटल्याबरोबर डोळ्यात पाणी येतं, करुणा दाटून येते. करुणाष्टक, त्याला करुणाष्टकच म्हटलेलं आहे समर्थांनी. जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. म्हणून आपली करुणा आहे ती कशाकरता वाहते आहे, कोणाकरता वाहते आहे? जर आपली जी करुणा आहे ती करुणा आत्महिताकरता वाहत असेल, तर आपली मुलं, नातवंड, आई, वडील, अमुक तमुक यांच्याकरताच करुणा वाहत असेल, मग ती भाव शुद्धी झालेली करुणा नाही, ती गुंतून पडलेली करुणा आहे. आणि अगदी पुढे जाऊन असं लक्षात येतं की आपली मुलं त्यांच्या त्यांच्या गोष्टींमध्ये रमलेली आहेत. आपल्या नातवंडांच्या सहज विचारामध्ये आपण नाही आहोत देखील, ते पुढे त्यांच्या समोर असलेलं जीवन जगण्यात त्यांना रस आहे. आणि मग कधीतरी त्या करुणेला धक्का लागावा. भगवंत असं म्हणतात की शुद्ध भावना, भाव संशुद्धी ही नेहमी ज्याच्या जीवनामध्ये आहे प्रयत्नपूर्वक तो वागवतो. इति एतत् तपो मानसमुच्यते, अशा प्रकारचं जे तप आहे ते तप मानस तप समजलं जातं. एक दोन मिनिट आपण शांत बसू. हरी 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 स्वामी जी स्वामी जी राम राम राम। म्हणजे आतापर्यंत आपण शारीर तप वाङ्मय तप आणि मानस तपाचं भगवंतांनी सांगितलेला अर्थ पाहिला, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जी प्रस्तावना केली त्या प्रस्तावनेमध्ये तप समजून घेण्याच्या आधी ते तीन प्रकारचं कसं आहे, शारीर वाचिक आणि मानसिक, ते आधी समजलं पाहिजे असं जे ज्ञानेश्वर महाराज म्हटले, आणि मग त्याच्यानंतर सात्विक राजस आणि तामस हा प्रश्न आला। भगवंत असं म्हणतात की श्रद्धया परया तप्तम तपस त्रिविधम नरैहि तपस्तत त्रिविधम नरैहि अफलाकांक्षीभि युक्तैहि सात्विकं परिचक्षते। श्रद्धेनी परमश्रद्धेनी केलेलं फळाची हेतू न ठेवता अफलाकांक्षीभिही युक्तैही आणि परमात्मा भावाशी युक्त होऊन आणि फळाची अपेक्षा न ठेवता जे तप केलं जातं त्याला सात्विक तप असं म्हणतात। तेच सत्कार मान पूजार्थम तपो दंभेन चैवयत, जे तप करतो आहे पण त्या तपाच्या नंतर सत्कार व्हावा अशी इच्छा आहे, मान व्हावा अशी इच्छा आहे, आपली लोकांनी पूजा करावी अशी इच्छा आहे, अशा प्रकारे जे दंभानी आचरलं जातं त्या तपाला राजस तप असं म्हटलं जातं। आणि मूढ ग्राहेण आत्मनो यत पीडया क्रियते तपहा, मूढ प्रवृत्तीनी दुसऱ्याला पीडा देण्यासाठी म्हणून जे आचरलं जातं परस्योत्साधनार्थम वा तत् तामसम उदाहृतम, आणि दुसऱ्याला खचवण्यासाठी असं जे केलं जातं ते तामस तप समजावं असं भगवंत सांगतात। आपल्या आचरणाचे जे हे तीन प्रकार आहेत सात्विक राजस तामस, त्या सात्विक म्हणजे श्रद्धेनी केलेलं फळाची हेतू न ठेवता फळाचा हेतू न ठेवता आणि परमात्मा भावनेनी युक्त होऊन केलेलं शारीर तप, या प्रकारे केलेलं वाचिक तप, या प्रकारे केलेलं मानसिक तप, हा एकूण विषय असा आहे। तसंच राजस तप आहे सत्कार मान पूजार्थम, त्याच्यासाठी शरीर कसं वापरतो, वाचा स्वतःची कशी वापरतो आणि मनानी कसा असतो, मन कसं वापरतो, आणि दुसऱ्याला पीडा देण्यासाठी म्हणून जे केलं जातं आणि मूढ प्रवृत्तीनी युक्त असं, तर त्याची शारीर क्रिया कशी असते, वाचिक कशी असते आणि मानसिक कशी असते, असा एकूण विषय भगवंतांनी वर्णन करून सांगितला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर निरूपण केलेलं आहे। त्याच्यामध्ये देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम आर्जवम, देव भगवद्गीतेमध्ये जे देव म्हणून आलेले आहेत आपण राम रामचंद्र श्रीकृष्ण विष्णू शिव हे देव म्हणून पूजतो, ते देव तशा प्रकारे आहेत देखील, पण भगवंतांनी गीतेत सांगितलेले देव आहेत ते मानवांनी अन्य मानवांना महत्ता देऊन त्यांच्या हितार्थ वर्तन करणं, मानवानी दुसऱ्या मानवांना देव समजणं, तसंच मानवानी पर्यावरणाला देव समजणं, त्याचं नुकसान न करणं, आणि मानवानी अन्य भूतमात्रांना देखील आदर देऊन त्यांच्याशी वर्तन करणं, म्हणजे आपल्या खेरीज समजा मी एक व्यक्ती आहे तर माझ्या खेरीज तुम्ही किती व्यक्ती आहात, तुम्ही माझ्याकरता देव असले पाहिजेत. किती प्राणी पशु पक्षी आहेत ते माझ्यापक्षी देव असले पाहिजेत. या सगळ्यांच्या जीवनामुळे माझं जीवन आहे, माझं एकट्याचं जीवन आहे, आणि जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणाकरता मी आहे, ते आहे म्हणून मी आहे. म्हणून पर्यावरणाची हानी न करणं, अन्य भूतमात्रांना आपल्या शक्यतेप्रमाणे मदत करणं, त्यांची जोपासना करणं, त्यांना त्रास तर न देणं. मध्ये मी कुठेतरी पाठी वाचली की आता उन्हाळा सुरू झाला, पक्ष्यांना तुम्ही तुमच्या थोड्या प्रयत्नांनी पाणी देऊ शकता, तर हे आपल्याकरता देव आहेत असं भगवद्गीतेमध्ये. म्हणून हे जे देव आहेत या देवांच्या व्यतिरिक्त देव देखील आहेतच, जसं चंद्र, इंद्र, अरुण, वरुण, सूर्य म्हणजे पर्जन्य, हे आपल्याकरता देवच आहेत. आणि तसंच जे अवतार होऊन गेले ते आपल्याकरता देवच आहेत, त्यांच्या शक्तीमुळं, त्यांच्या मनशक्तीमुळं, त्यांनी जे परहिताचं काम केलेलं आहे त्याकरता, ज्यांनी आम्हाला उत्पन्न केलं ते देवच आहेत. म्हणून मातृदैव भव, पितृ देवो भव, माता आणि पिता हे देवासारखे आहेत. मध्ये मला एक जण माझा मित्र, लहानपणीचा मित्र, मला म्हणाला तुला माहितच आहे आमचे आई वडील किती युसलेस आहेत. बोलता बोलता गप्पा मारता मारता, तर असा ते कसे काहीतरी असणारच, आपल्यामध्ये जसे गुणदोष आहेत तसे त्यांच्या ठिकाणी काही गुण काही दोष, त्यांनी तुमच्याकरता काय केलं असं तुम्हाला याच्यापेक्षा अधिक करायला पाहिजे होतं असं वाटणं, पण त्यांच्यामुळं तुम्ही आहात. आदर ठेवण्याच्या वृत्तीमुळं तुम्ही आपल्या स्वतःचा अपमान करत नाही, दुसऱ्याचा अपमान प्रत्यक्ष हा स्वतःचा अपमान होतो, आपण अस्वस्थ होतो. त्याच्यानंतर आचार्य देखील देव आहेत, ज्यांनी ज्यांनी शिकवलं, मग अगदी तुम्ही धरा मॉन्टेसरीपासून, या सगळ्यांचा आपल्याला घडवण्यात काही ना काहीतरी वाटा आहे. आणि सगळ्यात शेवटी तसा संबंध नसलेला एक देव सांगितलेला आहे, तो म्हणजे अतिथी. जर माता पिता आचार्य यांना देव मानत असेल तर अतिथीला नक्की देव मानेल. जो वडिलांनाच मूर्ख म्हणतो तो अतिथीला काय काहीच, म्हणजे आला तर आता यावेळेला का आला असं मनात येणं, अशाच प्रकारे त्याची मनोवृत्ती असणार. शारीर तप जरी शारीर असलं, म्हणजे सगळ्यात जर काही सोपं वापरायला असेल तर शरीर आपण म्हणतो, शरीराने हवे तेवढे कष्ट आम्ही करू असं कोणी म्हणतं, पण तेही इतकं सोपं नाहीये. जर मनात नसेल तर शरीराने कष्ट नाही करता येत, मन अनुकूल नसेल तर त्यांची पूजा नाही करता येत. इथं देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम असं म्हटलेलं आहे, त्यांची पूजा कशी करता येईल? तुम्ही ज्यांना मूर्ख म्हणता आहात त्यांची पूजा कशी कराल? तुमच्या खिसगणतीतही नाही निसर्ग हा देव आहे आपल्याला, तुम्ही कसा त्याला सांभाळणार, कसा राखणार? जसं देव तसेच द्विज म्हणजे दुसऱ्यांदा ज्ञानामुळे जन्म झालेला, द्विज हा तसा जातीवाचक शब्द तसा धरू नये. द्विज म्हणजे ब्राह्मण असं आपल्याला, कारण ब्राह्मणाची मुंज होते, पण ती मुंज अशा करता होते की त्या मुंजीच्या वेळेला त्याला जे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे त्याची तोंड ओळख करून दिली जात असे. त्याची तोंड ओळख करून दिल्यानंतर कित्येक काळाने इथं जे ब्रह्मचर्यम असं म्हटलेलं आहे त्या ब्रह्माच्या ठिकाणी त्याचं आचरण असणं गरजेचं आहे, तर तो ब्राह्मण, नाहीतर तो कसा ब्राह्मण असेल? ज्याला पत्ताच नाही, मुंज देखील केली तर त्याला काहीच कळत नसतं, ज्याची मुंज करतात त्याला काहीच नाही. वर्गात सगळ्या समवयस्क मुलांचा गोटा ठेवला त्याला एवढंच कळतं की काहीतरी करून एक आपला गोटा ठेवणार आहेत, आपल्याला घेरा ठेवणार आहेत. पण आई वडिलांना माहीत पाहिजे की मुंज का कशाकरता करतो आहोत. त्याच्यामध्ये फार मोठा अर्थ, पूर्वी तर आठव्या वर्षी त्याला आपल्या घरातून दुसऱ्या गुरूंच्या घरी शिक्षणाकरता म्हणून पाठवलं जात असे. मातृभोजन हा एक करुण प्रसंग आहे, कारण आतापर्यंत स्तनपान ते घास भरवण्यापर्यंत आईनी सगळं त्याला वाढवलेलं आहे 8 वर्षापर्यंत, आणि असा आपल्या पोटचा गोळा आपल्याजवळ राहणार देखील नाहीये आता तो, आणि तो परतही येणार आहे 16-18 वर्षांचा होऊन, मग त्याला कसं भरवता येणार? म्हणून आई मोठ्या प्रेमानी ममतेनी त्याला 4 घास भरवते, आणि एवढं सगळं होऊन आई वडील देखील ममतेचे बंध तोडतात आणि त्या मुलाला देखील ममतेचे बंध तोडायला शिकवलं जातं, त्याला दुसरीकडे पाठवलं जातं. असं जर ज्ञान होणार असेल तर तो द्विज. भक्का दाखवण्यासाठी म्हणून मुंजी नाहीयेत. आता काही त्याचे अर्थ असतील, मी परमार्थाच्या अंगाने सांगतोय. म्हणून ज्ञान होणं, म्हणजे आपल्या देशामध्ये ज्ञानाला इतकं महत्व होतं की त्या ज्ञानाची तोंड ओळख झाल्यानंतर तो ज्ञानाने अधित होईल, पण तो द्विज म्हणून ओळखला जात असे. गुरु जेव्हा शिष्याला अनुग्रह देतात तेव्हा ती मुंजीपेक्षा मोठी गोष्ट आहे. ज्ञानाची जेव्हा तोंड ओळख होते सद्गुरूंकडून, ऐक शिष्या येथींचे वर्म स्वय तूच आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. सद्गुरु जेव्हा सांगतात की ते परमात्म तत्वच तू आहेस आणि ज्ञानाची तोंड ओळख होते त्याच्या चैतन्यामध्ये, आत्मचैतन्यामध्ये सद्गुरूंचा उपदेश खोल जाऊन बसतो. तुम्हाला कोणालाही विसरता येईल पण गुरूंना तुम्ही विसरू नाही शकत. गुरूंनी आपल्याला ज्ञानाचा उपदेश केला हे विसरू नाही शकत. हे ठीक आहे की गुरूंनी उपदेश केल्यानंतर मग पुढे जाऊन ते ज्ञान आपल्या ठिकाणी वृद्धिंगत करणं कालांतराने, हे ज्याचं त्याला करायचं आहे, पण त्यानंतर तो द्विज म्हणून ओळखला जाईल. ज्याचा दुसऱ्यांदा जन्म झाला आणि दुसऱ्यांदा जन्म पुण्याकरता झाला, पवित्रतेकरता झाला, ज्ञानाकरता झाला, देव, द्विज, गुरु, पुढच्या वेळेला बघू, 9:30 वाजले. गुरु आणि प्राज्ञ यांचं पूजन करणं, तसं शुचिर्भूत राहणं, वर्तनामध्ये सरलता असणं, आणि विषयामध्ये न रमणं, ब्रह्मामध्येच रमणं, म्हणून ब्रह्मचर्यम, अहिंसाच शारीरम तपोच्यते, पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी स्वामीजी. राम राम नारायण नारायण. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरी